कोळी मासळी बाजार आणखीन इकडे गावामध्ये मासळी धरणाऱ्याला मासळी विकणाऱ्याला भोई असं म्हणतात. इकडे मुंबईच्या परिसरामध्ये कोळी असं म्हणतात. मासळी विकता विकता कोळींबाई गिराहकाशी कशी बोलते आहे आणि गिराहक तिच्याशी कसं बोलतो आहे हा संवाद आहे. 1962 साली ये दादा आवार ये हे कोळी गीत मी लिहिलं आणि गायलं 1962 साली. तेव्हापासून जनतेनं या माईबापानं मला कोळी गीताचा राजा म्हणून ही उपाधी दिली. तर ऐकूया आपण ये दादा आवर ये त्यातली गंमत ऐकू, त्यातली भाषा ऐकूया. आणि मी आणखीन सांगायचं राहिलो की हे कोळी गीत जेव्हा लिहिलं आणि जेव्हा गायलं तर प्रत्येक कोळीवाड्यामध्ये माझा कार्यक्रम झाला. त्या आमच्या बंधूंनी निसंकोचपणे प्रेमानं असं मला विचारलं, मोठ्या भक्तिभावानं मला विचारलं, काय रे इटल तू एवढा बोलतस, कोळी गीत आमचं गातस, आमची बाय ठेवलीस काय की रे असं म्हणतात. मी त्यांना एकच सांगतो की नाही, असं काही घडलेलं नाही, त्या माझ्या माईमावल्या आहेत. आणखीन हे आमच्या नायगावच्या भोईवाडा बाजारातून आईच्यासोबत मी गेलो आणि मासळी बाजारामध्ये सतत जात असताना हे सगळं काही मला पाहायला मिळालं आणि लहानपणी हे जे पाहिलेलं आहे ते काव्यातून उतरून आलं. माझ्या आईलासुद्धा मी इथे आठवण करतो माझ्या मातोश्रीची की तिच्यामुळे हे कोळी गीत बाजारातून आलं, आणखीन इतकं गाजलं, ही तिचीच कृपा आहे, तिचा आशीर्वाद.
कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, बोंबील वाकटी कुंबी काटी आणला भाऊराशी राशी.
ये दादा वारी, ये दादा वारी,
रक्तस्मी वाद्या.
कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा.
ये गो मावशी बेगीन ये गो, मालवणीचा बांगरा ये गो,
ये गो मावशी बेगीन ये गो, मालवणीचा बांगरा ये गो,
कुंबईचा हल्ला हलवा ताजा सरगाची गोची.
मला नावर असं हो सांगून ठेवते, केवढ्याला पाहिजे रसन वाऱ्या 50 मोर हाय रे नाय
बाग
कला वाशे तर सरम ना वाट आली मोठी मावर खावायला. चल चल चालू पण दाल भात खा जा.
ये दादा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा, कौरा वाटा लावला मोठा.
काय पाहिजे गो पोरी, पोरी काय पाहिजे गो पोरी, चांगला आहे महावरा काटेरी
काय पाहिजे गो पोरी चांगला है भावरा काटेरी
दोन अन वाटा लावला मोठा खेंगडची गोशी काय पाहिजे रे दादा मला नावरा सो सांगून ठेवतीये मस्करी वस्कर करायचे नाही रे चायवाला दादा दोन चांदा दोन दिलक्याच्या बीज बंदी रे जेवून ये मेल्या जर्या बेगीन ये सस्ता लाईला रे दादा जे गोमा मावशी जे काय पाहिजे रे दोन चांदा दोन दिलक्याच्या बीज बंदी रे जेवून ये मेल्या भाई रे रे गफोर कालाकांडी पान जेवून ये ना वर्सुना गोमाय मावशी ये बेगीन शे ब मेल्या कोयता फायलास लाईन मारत काय अशी तशी नाही वो कोलीन म्हणत्यात मला कोलीन बाई अशी तशी नसते ये दादा वारी
ये दादा वारी ये दादा वारी कौरा वाटा लावला मोठा कौरा वाटा लावला मोठा कौरा वाटा लावला मोठा कौरा वाटा लावला मोठा कौरा वाटा लावला मोठा
आवारी आवारी रे इटल दादा काल्या बघितस काय धोतीरवाल्या
आवारी रे इटल दादा काल्या बघितस काय धोतीरवाल्या
रमेल्या काल्या मेल्या डोम कावल्या
आवारी रे इटल दादा काल्या बघितस काय धोतीरवाल्या
मेल्या काल्या मेल्या डोम कावल्या मेल्या डांबर
आवारी राईट दादा काल्या बघितस काय धोतीरवाल्या
एक मुसलमान जो एक मुसलमान आमच्या इकडे कोळी वाड्याच्या तिथे राहत ना तो नेहमी बोलतो अस काहीतरी बोलत राहत तो
काय सांग ना
सांगू सांगू
सांग आता
ऐसा शौक ना करना अकबर किसी गोरे को ना बनाना साला
क्या बात
ऐसा शौक ना करना अकबर किसी गोरे को ना बनाना साला भाई रंग वही अच्छा है हम भी काले और यार भी काला
काल्या